झखर्या अध्याय 10 वीज व वादळ वारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवायच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील. मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील, कारण तेराफिम मूर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत. देवज्ञानी लबडीचा दृष्टांत पाहिला आहे. ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात, म्हणून लोक मेंढरासारखे भटकत आहेत आणि त्यांचा कुणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत. परमेश्वर म्हणतो, माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे, त्यांच्यातील बोकडांना पुढाऱ्यांना मी शासन करीन, कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची यहुदाच्या घराण्याची काळजी वाहील आणि त्यांच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल. त्यांच्यातून कोणशिला उत्पन्न होईल, त्यांच्यापासूनच खुट्या तयार होतील, त्यांच्यातूनच युद्धात वापरवायची धनुष्यही येईल, त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल. ते आपल्या शत्रूचा पराभव जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे तसा तुडवीत करतील. परमेश्वर त्यांच्या बाजूला असताना ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानित करतील. मी यहुदाच्या घराण्याला बळकट करेन आणि युसेफाच्या घराण्याचा बचाव करेन, कारण मी त्यांना पुनर्स्थापित करेन आणि त्यांच्यावर दया करेन, आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल. एखाद्या योद्ध्याप्रमाणे इफ्राईम खुश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल. त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदित होतील. परमेश्वराच्या ठाई त्यांचे हृदय आनंदित होईल. मी त्यांना शिळ वाजून एकत्र बोलवीन, कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तसेच असंख्य होईल. होय, मी माझ्या लोकांस राष्ट्रा राष्ट्रांत पांगवित आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणी ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुले बाळे जगतील, वाचतील आणि परत येतील. मी त्यांना मिस्रामधून परत आणीन व अशूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन. ते जाजुलमाच्या समुद्रातून जातील, ते गरजणाऱ्या समुद्राला धपकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळे उघडे पाडतील. तो अशुरचे गर्वहरण करील आणि मिस्राच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील. हे परमेश्वराचे वचन होय.